são humanas. Shantam Pavase Vasinam Bhaje Soham Siddhi Susampanno Nada Sandhana Sonsitaha Vitarago Visheshasya Shri Guru Patumam Bhave Jnane Shangri Saroja Lukta Madhupa Swami Svarupankitaha Santanan Vachananubhuti Pathikam Sakshi Swayam Kapadi Garhaste Khila Ekanata Sadrusho Vruttav Tukaramavat Soham Yogaratham Krutartha Charitam Vandeyatim Madhavam Swami Madhavanatha Vallavamatho Vairagyaratnakaram Prema Bhakta Sushanta Danta Surudam Uttungadhim Vatsalam Soham Bodha Shuchitva Purna Satatam Turyatva Masadhitam Vandetvam Makarandanathayatinam Rakshasvadinankitam Om Bola Jagadguru Shri Jnaneshwar Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Madhavnath Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Makrandanath Maharaj Ki Jai Savasantana Ki Jai 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 Raghuvira Samartha
Teja Kshama Dhrutihi Shaucham Adroho Nati Manita Bhavanti Sampadam Daivim Abhijatasya Bharata. Solavadhya Tisra Shlok Daivi Guna Sampadechi Lakshana Sangnara Shivatsa Tisra Shlok त्याच्यामध्ये तेज क्षमा धृती म्हणजे धैर्य अद्रोह म्हणजे द्रोह न करणं नातीमानिता म्हणजे मानाविषयी विशेष भाव नसणं नम्र असणं भवंती संपदं दैवीं अभिजातस्य भारत दैवी संपत्ति घेऊन जन्मलेल्यांना भवंती म्हणजे प्राप्त होतात हे दैवी गुण प्राप्त होतात हे अभिजात गुण म्हणजे जन्मजात दैवी गुण संपदेच्या व्यक्तीला प्राप्त होतात दैवी गुण संपदा त्याचा अभ्यास करणं ही अपेक्षित असल्यामुळे दैवी गुण संपदेमध्ये जन्मणारा जो आहे जन्मलेला जो आहे त्याच्यामध्ये काही गुण दैवी गुण संपदेमधील असतील तर त्यांनी उरलेले कमावणं गरजेचं आहे पण एकूण या सर्व गुणांनी दैवी गुण संपदेचा पुरुष युक्त असतो अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप अर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधा त्याग शांति अपैशुनम दयाभूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम रीहि अचापलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता। एवढे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले दैवी गुणसंपदेचे म्हणून विशेष गुण आहेत। त्याच्यामध्ये आज तेज हा गुण आपण पाहणार आहोत। बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला वाटतं की किती एक महिन्यांनी आपण इथं प्रवचनासाठी एकत्र आलो। दरम्यान मधल्या काळामध्ये गुरुपूजनाचा उत्सव साजरा झाला। अतिशय प्रेमानी अतिशय भावानी सद्गुरूंच्या गुणांचं चिंतन, सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण कसं करायचं त्याचं चिंतन असं करण्याचा आपण प्रयत्न केला। मोठा उत्सव झाल्यानंतर 10 दिवसाची प्रदीर्घ सुट्टी, सगळे कार्यकर्ते साधक दमलेले असतात असं गृहीत धरून आणि स्वामीजीही दमलेले असतात म्हणून अशा दोन कारणांकरता ही 10 दिवसाची सुट्टी संपून आज आपण आपल्या परिपाठाकरता म्हणून उपस्थित राहिलो। परमार्थाच्या विरोधात असणारी अशी कोणतीही वृत्ती सहन न करणं हे तेज म्हणून सांगितलेलं आहे। या परमार्थाच्या विरोधात असणाऱ्या वृत्ती सहन न करणं याचा अर्थ दुसऱ्याच्या ठिकाणी असणाऱ्या परमार्थ विरोधी वृत्ती सहन न करणं असा न घेता साधकाच्या ठिकाणीच काही परमार्थ विरोधी वृत्ती असतात, असू शकतात, संस्कारवशात असू शकतात। जसं ब्रिंगिंग अप किंवा संस्कार झालेले असतील त्याप्रमाणे त्याचा ठसा ठोमसा उमटलेला असतो आणि त्यामुळे काही परमार्थ विरोधी असा भाग प्रकृतीमध्ये असणं हे तितकं असंभवनीय नसतं, शक्य असतं। आपल्या ठिकाणी असणाऱ्या अशा परमार्थ विरोधी वृत्ती आहेत त्या वृत्तींना ओळखणं पहिलं म्हणजे ही परमार्थ विरोधी आहे असं म्हटलं जातं की आपल्या ठिकाणी असणारा दोष देखील दोष न दिसता त्याचं समर्थन करायला आपण प्रवृत्त होतो। आपण सहसा अंतर्मुखता वगैरे असे शब्द जरी वापरले तरी एखाद्या वेळेला आपल्या ठिकाणी प्रकृती आहे म्हणून दोष असू शकतो, पण त्या दोषांच्या बाबत आपण फार सहनशील असतो। एवढंच नव्हे तर त्याच्या समर्थनाकरता म्हणून आपण सर्व काही करण्याचीही शक्यता असते। तळ हातावरचा फोड हा कुठलाही तसा म्हटलं तर काढून टाकायलाच योग्य, पण अंगावरच्या फोडाला देखील आपण कसे जपतो कोणाचाही धक्का नको लागायला म्हणून, तसं आपल्या दोषांना देखील कोणाचा धक्का नको लागायला, ते प्रगट नको व्हायला, कोणी ओळखायला नकोत। ओळखले तर माझ्या ठिकाणी हा दोष नाही असं म्हणता यावं, एक पाऊल मागं घेता यावं यासाठी आपण प्रयत्नशील असतो। आणि हे जे दोष असतात ते व्यावहारिक असू शकतात, लौकिक असू शकतात, अनेक प्रकारचे दोष असतात। आम्ही एका गावात राहत होतो, तिथं अतिशय गडगंज श्रीमंत असणाऱ्या त्या भगिनी होत्या आणि त्या तशा 50-55 वर्षांच्या होत्या। हळदीकुंकवाला वगैरे जर बोलवलं तर त्यांच्याकडे दोष काय तर एखाद्याची चांगली दिसलेली वस्तू घेऊन जाणं, त्यांना काहीही कमी नव्हतं, पण ते घेऊन जाण्यातच त्यांना काय बरं वाटायचं कोण जाणे, ही विकृती असते। पण त्यांच्या यजमानांनी आणि त्यांची मुलंही मोठी होती, त्यांनी त्या आळीत सांगून ठेवलं होतं की आमची आई आली आणि तुमच्याकडे एखादी वस्तू नाही असं लक्षात आलं तर आम्हाला सांगा, आम्ही शोधून परत देऊ. कारण आता आईला काय बोलणार, अशा प्रकारचे दोषही असू शकतात. आणि चांगलं होण्याच्या आड दोष येण्याची शक्यता असते, मोठी शक्यता असते. कारण व्यवहार करत असताना सगळे रिफ्लेक्सेस जेव्हा वापरायला लागतात तेव्हा हा दोष देखील वापरला जातो चुकून. म्हणून तेज हा पारमार्थिक गुण आपल्या ठिकाणी असणारे अपारमार्थिक किंवा परमार्थाच्या विरोधी असे गुण किंवा अवगुण म्हणू त्याला, तर ते ओळखता आले पाहिजेत आपल्या ठिकाणी आहेत आणि ते काढून टाकण्याचा कसोशीनी प्रयत्न करणं हे तेजाचं स्वरूप आहे. कसोशीनी प्रयत्न करणं, प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, अन्यायाला प्रतिकार करणं यालाही तेज असंच म्हणतात. आणि परमार्थी व्यक्तीच्या ठिकाणी अशा प्रकारचं तेज देखील असलं पाहिजे. त्या अन्यायामध्ये स्वामीजी याच्यावर निरूपण करताना सांगायचे की अन्यायामध्ये देखील दोन भाग असतात. एक स्वतःवर झालेला अन्याय, हा अन्याय असतो. आपली चूक नसताना समज गैरसमजातून आपल्यावर अन्याय होऊ शकतो किंवा मुद्दाम होऊन आपल्यावर अन्याय होऊ शकतो, हा एक अन्यायाचा प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे समाजावर होणारा अन्याय, त्याचा आपल्याशी काही संबंध तसं म्हटलं तर नसतो पण समाजावर अन्याय होताना दिसतो. समर्थांच्या ठिकाणी जे तेज होतं ते तेज समाजावर होणाऱ्या अन्यायाकरता उपाय शोधण्याचं असं तेज समर्थांच्या ठिकाणी होतं. समर्थ हे संतांमध्ये देखील एक विशेष संत म्हणून ओळखले गेले. समर्थांच्या कुबडीमध्ये देखील गुप्ती असे पण ती व्यक्तिगत अन्यायाकरता त्यांनी कधी वापरली नाही. ती गोष्ट सांगतात ना बाजीच्या, कोण बाजी म्हणून एक मनुष्य होता, त्याच्या बायकोनी हा गोसावडा रोज रोज भीक मागायला येतो म्हणून ती पोतेरं करत होती, ते पोतेरं फेकून मारलं, ते त्यांच्या तोंडावरच बसलं. ते पोतेरं घेऊन नदीवर गेले, त्यांनी ते स्वच्छ धुतलं, त्याचे धागे वेगळे काढले, त्याच्या वाती बनवल्या आणि या वाती जशा जशा जळतील तसं त्या बाजीच्या बायकोच्या बुद्धीमध्ये फरक पडो म्हणून रामाकडे प्रार्थना केली. वैयक्तिक अपराधाकरता त्यांनी शस्त्र नाही काढलं पण जो सामाजिक अन्याय होता त्याकरता मात्र त्यांचे जे काय मठ होते 1600 मठ त्या काळात महंत, त्या महंतांना समाजावर होणारा अन्याय आणि परचक्र आक्रमण याच्यावरही उपाय त्यांनी करावा अवतीभोवतीच्या लोकांचं संघटन करून, अशी समर्थांची अपेक्षा होती. अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा त्यांनी एक काव्य शिवाजी महाराजांना पाठवलं. त्या काव्याचे पहिले जे सगळे शब्द आहेत ते विजापूर दरबारातून अफजल निघालेला आहे अशा प्रकारचं संदेश त्याच्यातून होता. म्हणून ना अन्याय जर असेल तर त्या अन्यायाला म्हणजे सामाजिक अन्यायाला तारतम्याने आपली शक्ती ओळखून साधकांनी त्याच्या विरोधातच असलं पाहिजे. असं भगवद्गीता म्हणते. हा तेज हा गुण नक्कीच गरजेचा आहे, पण तारतम्याने. गोंदोलेकर महाराजांकडे वासुदेव बळवंत फडके गेले आणि तिथं ते काय 3 दिवस राहिले. गोंदोलेकर महाराजांना त्यांच्या चरणांवर त्यांनी आपली तलवार अर्पण केली आणि म्हणाले की माझे तुम्ही शिवाजी, माझे तुम्ही समर्थ आणि मी तुमचा शिवाजी असं होऊ देत या साम्राज्याविरुद्ध आपल्याला लढा पुकारायचा आहे. महाराजांनी प्रतिसाद दिला नाही. तारतम्यानी अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा तेज हा जरूर गुण आहे. देह ममतेचा त्याग, देहाच्या ठिकाणी आपलं असणारं ममत्व, त्या ममत्वाला दूर सारणं. परमार्थी मनुष्य देखील आशेनी फार लडबडलेला असतो, शक्य आहे, कामनेनी लडबडलेला असतो. जे माझे आहेत म्हणजे आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपली नातवंड किंवा आपल्या पुढच्या पिढ्या यांच्याकरता मोठ्या आशेनी लडबडलेला असतो, तो जणू स्वतंत्रता घालून बसलेला असतो. आपल्या देहाची काय कथा, या देहाचं खरं म्हणजे श्राद्ध ज्याला म्हणू असं जो करायला निघालेला आहे त्याला शोभत नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी अशा प्रकारचं तेज अंगी बाणवलं पाहिजे असं संतांच्या ठिकाणी दिसतं, साधकांच्याही ठिकाणी दिसतं. मी असं वाचलं होतं की बेळगावच्या कलावती आईनं तर त्यांचा मुलगा गेला तेव्हा त्या शांत होत्या एकतर आणि म्हणाल्या की ज्यांनी दिला त्यांनी नेला, त्यांच्या दिनक्रमात फरक पडला नाही. ही मोठी, फार मोठी गोष्ट आहे, इतकं सामान्य नाहीये. पण ज्यांनी दिला त्यांनी दिला, काही काळ ठेवायचं तेवढा ठेवला, गेला गेला. परमार्थ का जमतो आणि का जमत नाही हे जर पाहिलं तर अशा प्रकारे स्वतःच्या देह ममतेचा त्याग. मी असं वाचलं की विनोबाजी साबरमती नदीवर काही त्यांची कामं करण्यासाठी कपडे धुणं वगैरे असं गेलेले होते. पूर आलेला होता आणि पुरात वाहून जायला लागले. त्यांचे सहकारी होते तीरावर, काय करावं कळेना. त्यांनी मागं वळून सांगितलं की बापूजींना सांगा की विण्या गेला. पण बापूजींना सांगा की विण्याला स्मरण होतं की देहाला मृत्यू आहे, आत्म्याला नाही. अशा प्रकारे ते ओरडले, पण कोणती तरी फांदी किंवा काही हातात आलं म्हणून ते वाचले देखील. यालाही तेज म्हणता येईल. हे तेज आहे. या इथंच उघड उघड पहिला गुण तेज, क्षमा धृती ही शौचम आद्रोह नाती मानिता, म्हणजे नम्रता. हे एकमेकांच्या विरोधात वाटतात, तेज आणि नम्रता हे एकमेकांच्या विरोधात वाटतात कधी कधी. कारण नम्रता असणारा मनुष्य तेज जणू घालून बसलेला असतो. कुठं नम्र व्हावं आणि कुठं तेज असावं याचं काही तारतम्य नाही. आपल्या प्रकृतीमध्ये जसे रामचंद्रांच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे बाण होते, आवश्यक तो बाण रामचंद्र काढतील युद्धाकरता, तसे हे दैवी गुण सगळे आपल्या जवळ असायला पाहिजेत. वेळेवरी तेज आणि वेळेवरी नम्रता, कुठं तेज आणि कुठं नम्रता याचं जर भान नसेल तर नाती मानिता याचाही चुकीचा अर्थ निघेल आणि तेज याचाही चुकीचा अर्थ निघेल. एकमेकांच्या विरोधात नाहीत. खरं म्हणजे महावाक्य हे सर्वात तेजस्वी अशी घटना आहे. ज्या कोणा ऋषींना ते स्फुरलं आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडलं प्रज्ञान हे ब्रह्म आहे असं असं ज्यांच्या मुखातून बाहेर पडलं प्रज्ञानम ब्रह्म. इंद्रियांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ज्ञान मूळ ज्या ज्ञानामुळे आहे ते प्रज्ञान, ते प्रज्ञान हे ब्रह्म आहे हे ओळखणं आणि त्या प्रज्ञानाकडे लक्ष देणं. जे डोळ्याला पाहण्याचं ज्ञान आहे डोळ्याला पाहण्याचं ज्ञान कोणामुळे आहे त्याच्याकडे लक्ष देणं. चालते शरीर कोणाची आहे सत्ते कोण बोलविते हरी विण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकव नका असं तुकाराम महाराज म्हणतात. या प्रज्ञानाकडे लक्ष द्या असं ज्यांनी सांगितलं असेल आणि मग कोणा ऋषींना जेव्हा सुचलं असेल की हा जो प्रज्ञान प्रज्ञान असं म्हणतात तर तो प्रज्ञान खरं म्हणजे आत्मा आहे. अयम आत्मा ब्रह्म. अरे हा आत्माच ब्रह्म आहे. तो प्रज्ञान आणि आत्मा हा एकच आहेत. सर्वांच्या ठिकाणी सारखेपणाने एकत्वानी वास करणारा हा आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे. हे अशा करता तेजस्वी आहे की देहाला प्राधान्य देणं आणि देहाच्या बुडाशी असणाऱ्या आत्मतत्वाला प्राधान्य देणं हा जमीन आसमानाचा फरक आहे. पण जेव्हा सांगितलं गेलं असेल तरी ही तिराहीतच गोष्ट आहे अयम आत्मा. पण तत्त्वमसी तेच तू आहेस ते परमात्म तत्वच तू आहेस. विनोबा म्हणतात याच्यासारखा तर तेजस्वी उद्गार आजपर्यंत वाङ्मयाच्या इतिहासामध्ये तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये निघालेलाच नाही. अविकारी जो सतत विकार अनुभवतो असा देहाचे विकार मनाचे विकार बुद्धीचे विकार चित्ताचे विकार अंतःकरणाचे विकार या विकारांच्या वेढ्यात सापडलेला जो आहे तो आपण विकारी नाही तर आपण अविकारी आहोत असं जेव्हा समजून घेतो तेव्हा केवढी मोठी घटना आहे. आणि या तत्वम असीला शिष्याकडून जेव्हा उत्तर येतं अहम ब्रह्मास्मी अरे गहनाहुनी गहन माझ्या स्वामींचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले ते माझ्या जीवींचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ अवधान देसी मज तरी आता येची क्षणी शिष्य म्लान वदने बोले धरिली सदृढ पाऊले मग बोल आरंभिले श्री गुरुदेवे अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथींचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. जेव्हा अहम ब्रह्मास्मी ते तू आहेस असं कोणी म्हणणं आणि मी तेच आहे असं कोणी म्हणणं याच्यात केवढा फरक आहे. किंवा सोहम अस्मी असं कोणी म्हणणं ही केवढी मोठी घटना आहे. आणि तो परमात्माच मी आहे असं जो म्हणतो आणि परमात्म्याशी तदाकारता अनुभवतो तो त्या परमात्म्याला सर्वांच्या अंतरयामी जेव्हा जाणायला सुरुवात करेल तेव्हा सर्वम खलविदम ब्रह्म असं म्हणेल. केवढं तेजस्वी वचन आहे. हे सगळं देहबुद्धीला बाजूला सारल्याशिवाय शक्य नाही. हे प्रवचन करून होणारं काम नाहीये. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या याच्यासाठी वेळ येईल तेव्हा तशा प्रकारे देह मन बुद्धीला वाकवायला लागतं त्याला तेज असं म्हणतात. न मेधया फार चिंतनानी फार बुद्धी चांगली आहे म्हणून म्हणून आत्मा प्राप्तव्य नाही, ना बहु ना श्रुते न, किंवा फार ऐकलं म्हणजे मग कोणी या बोधात येईल याची कोणतीही शक्यता नाही. जो याचं आलंबन धरेल, जो याचं अनुसंधान धरेल, जो निधिध्यासन करून याच्याशी एकरूपता साधेल, तोच हे होतो. नातीमानिता, नम्रता असणं आणि त्या नम्रतेमुळे मान आणि अपमान हे दोन्हीही वेगळेपणाने पाहणं हे द्वंद्व साम्य आहे. आणि आपल्या कर्तव्य च्युतीच्या वेळेला नेमक्या द्वंद्व साम्य लक्षात घेऊन मान आणि अपमान या दोन्ही गोष्टीला बाजूला सारून आत्म्याचा स्वीकार करणं हे तेज आहे, आत्मभावामध्ये राहणं हे तेज आहे. अपमान सहन करणं भगवद्गीतेला मान्य नाही, संमत नाही. याचं कारण असं की प्रवचनामध्ये पुष्कळ सांगितलं जातं, उपनिषद जर काढली तर किती शुद्ध शुद्ध आत्म्याची चर्चा, परमात्म्याचं वर्णन सद्गुरु शिष्याला उपदेश करतायत. पण प्रश्न असा राहतो की या अगदी उपनिषद श्रुती ज्या परमात्म्याबद्दल सांगत असतात तिथं साधक नेहमी राहतो का? पुष्कळ उपनिषद वर्णन करतात, गीता पुष्कळ वर्णन करते, पण साधक नेहमी त्या ठिकाणी राहू शकत नाही, तो देहात्मभावावर राहतो. संत देखील पूर्ण आत्मभावामध्ये सदा सर्व काळ राहणं पसंत नाही करत, कारण देहच टिकणार नाही. देहावर राहणं गरजेचं आहे कार्याकरता, जीवनाकरता. त्यामुळे देहात्मभाव जर राहणारच असेल तर अपमान सहन करणं, अपमानाला कुठलाच प्रतिसाद न देणं हे भगवद्गीतेला अमान्यच आहे, तसं असूच शकत नाही. रणांगणावर भगवद्गीता सांगितली गेली. अपमान सहन जो करेल त्याच्या देहादी व्यवहार, कार्य इत्यादी व्यवहार याचा अपमान होतो. आणि देहात्म भावामध्ये, देहाला मी असं अशा भावामध्ये अधिकाधिक वर्तन, अगदी साधकापासून ते महंतापर्यंत, हे आवश्यक असल्यामुळं ध्यानाला बसेल तेव्हा निरनिराळ्या थोड्या नेमक्या वेळेला तो आत्मभावामध्ये असू शकेल, बाकी शुद्ध प्रकृतीत तो असेल. अशा वेळेला त्याच्या आत्म्याचा अपमान होतो जो देहाला मी असं समजणारा असतो. भगवद्गीतेचं वचन आहे, उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत. अपमानाने आत्मानात्म विवेक डळमळतो, आत्म्याची अवगणना होते, देहाची अवगणना होते, खरं गुणांची अवगणना होते, पण देहाशी तादात्म्यामुळे आत्मभाव डळमळतो. अशा वेळेला तेजच बाहेर आलं पाहिजे. आणि जो नेमक्या वेळेला तेज बाहेर काढू शकत नाही असा अपमानित झालेला, निंदा झालेला, कारण तो अपमान देखील त्याच्या आत्म्याच्या समक्ष घडतो, अशा वेळेला देह मी नाही हे मानणं देखील त्याला जरा अवघडच जायला सुरुवात होते. त्यावेळेपुरता तर तो खोल गर्तेत गेलेला असतो. म्हणून तेजानी राहणं याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. तोच मी आहे या भावामध्ये राहणं हा एक भाग आहे, पण साधकाने व्यवहारामध्ये देखील तेज न सोडताच वागणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे. असे जर प्रयोग करेल तर येता जाता कोणी ना कोणीतरी त्याचा अपमान करेल फार काळ. एखाद्यानी जरी ठरवलं की परमेश्वर आपली परीक्षा घेतोय, सद्गुरू आपली परीक्षा घेत आहेत, तरी ही परीक्षा जो तुम्हाला अपमानित करतोय त्याची तुमचा अपमान करण्याची प्रवृत्ती वाढत जातीये. तो काही भगवंत नाहीये, ते काही सद्गुरू नाहीयेत. सद्गुरू जर म्हटले तर मग स्वीकारायला पाहिजे. अंबुराव महाराजांना सद्गुरू म्हणाले, काय अंबुराया तुला काय अक्कल आहे का तुला? इनामदारांच्या वाड्यात आपण आलो, एवढं अगत स्वागत केलं, असा वेड्यासारखा त्या गादीच्या कोपऱ्यावर बसलाय, अशा वेळेला तेज नाही बाहेर काढायचं. ते म्हणाले की बरोबर आहे महाराज, खरंच मला कळत नाही. मग आपला पहिल्यासारखा कोपऱ्यात उभा होतास तेज बरं आहे. बरं, तुम्ही म्हणता तर तसा राहतो. कोणापुढे तेज आणि कोणापुढे नम्रता हे जर समजलं नाही, सद्गुरूंपुढे नम्र, साधक विश्वामध्ये नम्र, तिथेही स्वार्थी भावनेनी किंवा मतलबामुळे कोणी जर कोणाचा अपमान करत असेल, कारण साधक हे विश्वातूनच आलेले असतात, ते काही साधक याचा अर्थ सर्व परिपूर्ण झालेले थोडेच असतात, ते आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करणारे असतात. म्हणून आपली आब ज्याला व्यवहारात देखील सांभाळता यायलाच पाहिजे. आणि जर त्या गोष्टीमध्ये चुकला तर थेट आत्म्याचाच अपमान त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणून सोहम भावामध्ये राहणारा तारतम्यानी वेळ प्रसंग पाहून अन्यायाचा प्रतिकार देखील वैयक्तिक अन्याय नाही. वैयक्तिक अन्याय हा बऱ्याचदा सहनच करावा, नंतर आपल्याला ठरवता येतं संबंध ठेवायचे ठेवायचे नाहीत. पण केव्हा झालेला, कोणापुढे झालेला, कधी झालेला, कशाकरता झालेला, या गोष्टीही महत्वाच्या असतात. म्हणून नाथांच्या क्षमाशीलतेची गोष्ट जी सांगितली जाते, कोण त्यांच्या अंगावर किती वेळेला थुंकला आणि त्यांनी आपलं गंगेत जाऊन स्नान केलं, नाथ तेज गमावलेली व्यक्ती नव्हते. नाथ वयाच्या कितव्या 8व्या वर्षी जनार्दन स्वामीजींकडे गेले आणि 18व्या वर्षी परत आले घरी आत्मज्ञानी होऊन. दरम्यानच्या काळात एकदा परचक्र आलं, तेव्हा जनार्दन स्वामीजी ध्यानाला बसलेले होते. आता ते किल्लेदार असताना शिष्य म्हणून आपलं जर काही कर्तव्य असेल तर आपले स्वामीजी आता ध्यानाला बसलेले आहेत, तर जनार्दन स्वामी जे नेहमी पोशाख करत असत, युद्धाला जाण्यासाठी तो पोशाख नाथांनी केला आणि ते शिरस्त्राण आणि सगळं पाहून त्या सगळ्या आज्ञा जनार्दन स्वामी देत आहेत असं सैनिकांना वाटलं, त्यांनी ते आव्हान परतून लावलं. नंतर जनार्दन स्वामीजींना कळलं की अशी अशी घटना घडली आणि यांनी परस्परच ते केलं. नाथांना काही कोणी थुंकलं की अंग धुणं एवढंच कळत होतं असं समजू नका. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी दिवसेया ही अंगी उणीव नोहे, ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञान मार्गाने चालत असताना दिवसेया ही अंगी उणीव नोहे, धैर्याची आपल्या ठिकाणी उणीव कदापि नसावी, कधीच नसावी. कारण ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून चाललेला आहे, धैर्याची उणीव कधी होते? धैर्याची उणीव नेमकी स्वधर्म कर्माच्या ठिकाणी होते. आपलं जे स्वधर्म कर्म आहे ते स्वधर्म कर्म आपल्या पोटापाण्याकरता आहे, आणि आपलं आपण पोटापाण्याकरता केवळ जगत नसून ईश्वर प्राप्तीकरता जगतो. सबब स्वधर्म कर्म करत असताना स्वार्थाला जागा नाही, कोणाचा घात करण्याला जागा नाही, याचं तारतम्य राखून जो वर्तन करेल. कारण कर्माच्या वेळेलाच बऱ्याचदा सगळी गडबड होते. ध्यानाच्या वेळेला गडबड होते. नित्य नेम सांभाळण्याच्या बाबत गडबड होते. आज उठायलाच पाहिजे का? एवढा पाऊस पडतोय, रविवारी ध्यानाला जायलाच पाहिजे का? अशी गडबड होते. खूप थंडी पडली आहे, श्रवणाला जायलाच पाहिजे का? अशी गडबड होते. स्वामीजी सरलातही गेल्यानंतर माया अपार्टमेंट मधली पूजा आपल्या इथले काही साधक ज्या निष्ठेने करताहेत ते धैर्याशिवाय शक्य नाहीये. 4:15-5:30 उठून 6:30 बाहेर पडणं, तिथं रोज पूजेला जाणं, पूजा करून घरी येऊन आपल्या आपल्या कर्मांना जाणं, अर्थात सर्व प्रकारच्या सेवांनाही धैर्याचीच गरज आहे, स्वतःच्या वैयक्तिक साधनेलाही धैर्याचीच गरज आहे. वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे, परी प्राणेश्वरोद्देशे न गणीची सती. संकट मरणासारखं खरं, वोखट म्हणजे संकट, आणि ते संकट ही कसं की मृत्यू हे संकट. वोखटे मरणा ऐसे, मृत्यू घडणार हे उघड उघड माहीत आहे. तेही आले अग्निप्रवेशे, ते अग्निप्रवेश करण्याचं संकट. अग्निप्रवेश तर सोडाच, पण तुम्ही बसलेले आहात चितेवर, बाजूला समाज आहे उभा, आणि त्या चितेला चहोबाजूनी अग्नी देण्यात येणार आहे. पती गेलेला आहे म्हणून सती चाललेली आहे. प्राणेश्वरोद्देशे, मृत्यूच्या वेळेला भल्या भल्यांची तारांबळ उडते. मी असं वाचले की झुल्फिकार अली भुट्टोंना जेव्हा फाशी दिली त्या दिवशी जी वेळ ठरलेली होती, त्यांना 5:30 फाशी द्यायची ठरलेली होती, आणि असं ठरलेलं होतं की 3 त्यांना उठवणार आणि मग पुढचे सगळे सोपस्कार होणार. प्रत्यक्षात 1:30 त्यांना उठवायला गेले. ते येरझाऱ्या मारत होते. ते म्हणाले की इतक्या लवकर 1.5 आधी 3 येणार होतात तुम्ही. त्यांना काय स्नान करायला सांगितलं, तिथून बाहेर नेताना जो बाहेर घेऊन जात होता त्यालाच पकडून ठेवलं. त्या दोघा तिघांचे पाय त्यांनी धरून ठेवले, जायला तयार होईनात. जुलाब रात्रभर होत होते. पंतप्रधान, एकेकाळचा सत्ताधीश, तसंच ओढत नेताना कुठंतरी गज पकडले, दारं पकडली, गर्भगळीत झाले. अग्निप्रवेश ही काही सोपी गोष्ट आहे. तैसे आत्मनाथाची या आधी वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणेश्वरोद्देशे न गणीची सती. त्यांना एक तास आधी फाशी दिली तर ते म्हणत होते की आधी का, आणि मरणासारखं संकट आणि तेही अग्निप्रवेश करून पण आपल्या प्राणेश्वर पती करता त्याच्या उद्देशाकरता ते संकट ती सती मानतच नाही. तेव्हा तो काळ होता. त्याच्यामध्ये बळजबरी देखील होती काही प्रमाणात, पण तरी देखील ते मोठं धैर्य होतं. आणि राजपूत स्त्रियांनी कित्येक स्त्रियांनी आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं खरखुरं धैर्य दाखवलेलं होतं. बळजबरी नव्हती तरी देखील. तैसे आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषाची बाधी. वेळ संपली. धावो आवडे पाणधी शून्याची ये. आत्मनाथ आत्मराज त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून आधी म्हणजे चिंता, आधी व्याधी. चिंता आणि व्याधी म्हणजे कोणता ना कोणता तरी विकार आजार. आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषाची बाधी. धावो आवडे पाणधी शून्याची ये. आत्मप्राप्तीची चिंता लागल्यामुळं विषयरूपी विषाचा ज्यांनी त्याग केला. आधी विषय हा विष आहे हे समजतच नाही. ते समजणं आणि त्याचा त्याग करणं हे तेजामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय. धावो आवडे पाणधी शून्याची ये. पाणंद हा जरा कठीण मार्ग असतो. पाणी वाहतं ते काय असं तार रोडवर नाही, कुठून तरी खास खळग्यातून दरीतून मार्ग काढत काढत पाणी वाहत असतं. तिथून तिथून जाणं हे कठीण असतं. शून्याच्या मार्गाने सुषुम्नेतून जाणं हे फार कठीण. धावो आवडे पाणधी शून्याची ये. न ठाके निषेधू आड, न पडे विधीची भीड. हे करत असताना विधी आणि निषेध, विधी म्हणजे करणीय आणि निषेध म्हणजे अकरणीय, जे करू नयेत असे, जे चोरी चहाटी चहाडी निंदा, चोरी डाका दरोडा खून मारामाऱ्या, हे निषेध, हे करू नये जीवनामध्ये. तसं विधी म्हणजे स्वधर्म कर्म, त्याचं कर्तव्यात्मक कर्मांचं परिपालन. काय कुळधर्म कुळाचार असतील ते. या विधीची मोठी भीड पडते. कोणीतरी म्हणतं की नको बाबा एकदा करा, मुलाबाळांना त्रास नको व्हायला. अशा प्रकारे विधीची एक मोठी भीड पडते. करून मोकळं झालेलं बरं, कोणी पाहिलंय काय त्रास होतो न होतो. पण या अशा निषेध विधी या अशा भानगडीत न पडता साधना मार्गावरून आत्मप्राप्ती करता चालणं, कारण हा विधी सांभाळत आता याचं प्रस्थ कमी झालं, पुष्कळ प्रमाणात कमी झाले. नाहीतर सगळा वेळ त्याच्यातच जायचा. अशी घरच्या घर होती। नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे, तसं साधना करत असताना वेगवेगळ्या सिद्धीचं कोड कौतुक मनामध्ये निर्माणच होत नाही। ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते। तेज आध्यात्मिक तेजाचंच फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं। बघा, हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींमध्ये फरक आहे। याचं कारण मी निरूपण करत असताना तेज, मग अन्याय, वैयक्तिक अन्याय का सामाजिक अन्याय, वैयक्तिक अपमान सहन करावा का करू नये, ज्ञानेश्वर महाराज त्याला हातच लावत नाहीत। ते आध्यात्मिक तेजाबद्दलच केवळ बोलतात, बाकीही तेज आहेत पण ती तशी लौकिकच आहेत। झणझणीत अंजन घालणारं निरूपण आहे खरं म्हणजे। हे बाकीचं का बोलायचं, कारण तिथं जर जरासा हे अशा प्रकारचं तेज तुमच्या अंगी आहे हे ज्ञानेश्वर महाराज गृहित धरतील, ते सांगायलाच नको खरं म्हणजे। म्हणून त्यांनी लिहिलं नाही, आणि त्यांना त्यांचा उद्देश देखील ज्ञानेश्वरीचाच मूळ जो उद्देश, साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख, देव बोलिले एक जे दुजे नाही, अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, हे लक्षात ठेवून सतत निरूपण करणं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ आध्यात्मिक तेजाबद्दल बोलले। आता सर्वही सहात या गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, तेज क्षमा पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। बोला पुंडली कवरते हारी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।